सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर रुद्रा आहे तुमच्यासोबत. मॉर्निंग नंबर वन मध्ये बर्थडे सेलिब्रेशन सुरू आहे. सगळ्यात आधी अमिषा ब्रह्मेचाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आर्यन नक्षरा आणि सीएम ब्रह्मेचा सगळेजण मिळून तिला म्हणतात हॅपी बर्थडे टू यू. सोबतच श्री विजू भाऊ साबळे आणि भारती विजू साबळे या दोघांच्याही लग्नाचा असतो आज वाढदिवस. विजू भाऊ आमचे खूप जवळचे मित्र आहे आणि मनापासून प्रचंड प्रेम आहे त्यांचं भारतीजींवर. आणि त्यांनी एक फार सुंदरसा शेअर जो माझ्या शब्दातला आहे पण त्यांच्या भावनेतला आहे भारतीजींना डेडिकेट केलाय. लफ्जो के पैमानों में नशा होगा जज्बात नहीं आपकी तारीफ में शामिल हो ये उन लफ्जों की औकात नहीं. वारे वा त्यांचा गोडसा पोरगा आहे छोटासा प्रिन्स. त्यांची छोटीशी मुलगी आदिती पायल या सगळ्यांकडून त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मोती चौक कालभैरव चौक राहुल गोसावी ज्याला बाबा म्हणतात सगळेजण, विनोद गीते, राजू परदेशी, रवी मोरे, उमेश चांदवे, संदीप शिंगोटे, सचिन बोडके, किशोर शिंदे आणि अर्जुन कांडेकर या सगळ्यांकडून विजू भाऊ आणि भारतीताई दोघांनाही लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. नाशिकमध्ये ज्यांचे कोणाचे वाढदिवस असतील, अॅनिव्हर्सरीज असतील, सगळ्यांना हॅपी बर्थडे, हॅपी अॅनिव्हर्सरी. तुमच्यासाठी चार सुपर हिट ट्रॅक्स येत आहेत थोड्याच वेळात. एन्जॉय सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम. बजाते राहा.